आपला भारत हा तीर्थक्षेत्रांचा देश. संत महंत यांच्या वास्तव्यानं आणि पुण्याईनं पवित्र बनलेली भूमी म्हणजेच आपला देश भारत. हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत विविध तीर्थक्षेत्रांच्या वैभवानं नटलेला हा प्रदेश आपणास भारतीय संस्कृतीचं सुंदर दर्शन आणि संस्कृतीची आध्यात्मिक रूप या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनामुळेच पाहायला मिळतात. भारतातील श्रीमंत आणि सर्वात प्रसिद्ध म्हणजेच श्री तिरुपती बालाजी हे देवस्थान. श्री तिरुपती बालाजी हे कलियुगातील जागृत देवस्थान आहे असं मानलं जातं. धन संपत्ती आणि ऐश्वर्य देवता म्हणून भाविकांच्या मनात श्री बालाजीला एक आदराचं स्थान आहे. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे त्रिकालातीत समस्त संकट विमोचन शील गुण संपन्न दैवत श्री व्यंकटपती बालाजी हे अनन्य भावे भक्ती करणाऱ्या भक्तांच्या झोळीत धन संपत्ती आणि ऐश्वर्याचे दान टाकतात अशीच भक्तांची श्रद्धा आहे. अतिशय सुंदर रमणीय आणि पवित्र असलेलं हे मंदिर आंध्र प्रदेशमधील चित्तूर या जिल्ह्यामध्ये तिरुमल या ठिकाणी आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत हे देवस्थान आहे असं म्हटलं जातं.
श्रीमन्नारायण नारायण हरि हरि
श्रीमन्नारायण नारायण हरि हरि
श्रीमन्नारायण नारायण हरि हरि
श्रीमन्नारायण
तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी
तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी
तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी
तेरी लीला सबसे
अजमन नारायण नारायण हरि हरि
अजमन नारायण नारायण हरि हरि
जय जय नारायण नारायण हरि हरि
जय जय नारायण नारायण हरि हरि
श्रीमन नारायण.
सर्वात प्राचीन असणारं हे मंदिर राजा तोंडमान चक्रवर्तीनं बांधलं आहे. व्यंकटेश्वर श्री तिरुपती बालाजींचं हे मंदिर ज्या पर्वतावर आहे त्या पर्वतास शेषाचल पर्वत असं म्हणतात. सुंदर आणि निसर्गरम्य असा हा परिसर भक्तांचं मन प्रफुल्लित करून टाकतो. या पर्वतावर असलेल्या सात शिखरांमुळं या पर्वतास सप्तगिरी पर्वत या नावानं ओळखलं जातं. ज्या शिखरावर श्री व्यंकटगिरींचं मंदिर आहे त्या शिखरास व्यंकटाचल असं म्हणतात. तिरुपती बस स्टँड यापासून साधारणतः 22 किलोमीटर अंतरावर तिरुमल हे बालाजींचं तीर्थक्षेत्र आहे.